Something has changed since I was last here in Aurangabad.
मागच्या वेळी जेव्हा आलो होतो त्यापेक्षा आता यावेळी आल्यामध्ये मला काहीतरी बदल इथे दिसतोय.
The boys have become better singers than the girls.
मुलींपेक्षा मुलं चांगलं गीत गात आहेत.
Well done, boys.
Well done.
Very good.
Very good.
So I'm sure the next time you sing, the girls will be trying to sing louder than the boys.
आणि पुढच्या वेळेस गात असताना मी ऐकू इच्छितो की मुलांपेक्षा मुली मोठ्याने गातील.
But they won't be able to, will they?
गाऊ शकतील का मुली तुमच्यापेक्षा मोठ्याने? हो की नाही?
Good. It was lovely to see and hear them singing.
मी मराठीत विचारतोय इंग्रजीमध्ये उत्तर देतात.
Now we're going to look at Leviticus chapter 1.
लेविय त्याचा पहिला अध्याय.
And as we go through this and the other chapters to do with the offerings, obviously we haven't got time to look at all the detail.
अर्पणाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना आणि यापुढे जात असताना आपल्याला बारीक सारीक गोष्टींना अभ्यास करण्याकरता खूप काही आहे.
But the purpose of the teacher is to put the spiritual food before God's people.
परंतु वचनाच्या शिक्षकाचा हा उद्देश असतो की असं शिक्षण द्यावं की एक आध्यात्मिक अन्न देवाच्या लोकांसमोर ठेवावं.
As much as possible to see that that spiritual food is healthy and appetizing.
आणि इतकं शक्य असावं की ते दिलेलं अन्न त्यांच्यासाठी लागू होईल आणि त्यांना त्यातून सुदृढ शरीर प्राप्त होईल.
Just as you dear sisters lay physical food before us.
ज्याप्रमाणे तुम्ही बहिणी आमच्या समोर सुंदर अन्न तयार करून ठेवतात.
You put the food there on the table.
तुम्ही सुंदर अन्न तयार करून मेजावर ठेवतात.
You kindly come and you serve us.
तुम्ही येतात आणि ते आम्हाला वाढतात.
But you don't chew it for me.
परंतु तुम्ही आमच्यासाठी चावत नाही का? चावतात का?
You leave me to chew the food myself.
पण तुमची इच्छा असते की ते आम्ही चावून खावं.
That way I get the good of it.
त्याच्यामुळे मला फायदा होतो.
So now with the good food of the word of God.
म्हणून आता देवाचं उत्तम भोजन आपल्या समोर.
We lay it before you with the Lord's help.
प्रभूच्या मदतीने आम्ही आपल्या समोर मांडत आहोत.
Hoping that then you will go away and chew the food that you've been given.
ही आशा बाळगतो की दिलेलं अन्न तुम्ही घ्याल आणि व्यवस्थित चावून आत्मसात कराल.
So I'm going to point out this afternoon in this final session some of the things to look for as you study the offerings.
या अर्पणांचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी आपण पुढे पाहायला हव्यात त्याकडे ह्या सत्रामध्ये लक्ष वेधू इच्छितो.
Perhaps you remember from this morning that the offerings, 5 in number.
आपण सकाळपासून लक्षात ठेवलं असेल तर हे अर्पण एकूण 5 आहेत.
Are arranged in 2 pairs.
आपण त्यांना दोन जोड्यांमध्ये घेतलेलं आहे.
And one in the middle.
आणि एक मध्यभागी ठेवला आहे.
वी हॅव टू ऑफरिंग्स चॅप्टर 1 चॅप्टर 2 द बर्नट ऑफरिंग अँड द मील ऑफरिंग.
पहिली दोन अर्पण होमार्पण आणि अन्नार्पण पहिल्या दोन अध्यायामध्ये आपल्या समोर आहे.
वी हॅव द सिन ऑफरिंग अँड द ट्रेसपास ऑफरिंग ऑफ चॅप्टर्स 4 अँड 5.
आणि चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये आपल्या समोर पापार्पण आणि दोषार्पण आहे.
द पीस ऑफरिंग इन द मिडल.
आणि मध्यभागी शांतार्पण आहे.
The sin offerings, the offerings for sin, chapters 4 and 5,
चौथ्या आणि पाचव्या अध्यायात दिलेलं पापार्पण,
were to take away everything that defiled.
ज्याद्वारे मी अशुद्ध होतो त्या गोष्टी काढल्या जाण्याबद्दलचं शिक्षण आहे.
The burnt and the meal offering to provide everything that we lacked.
होमार्पण आणि अन्नार्पण मध्ये कोणत्या गोष्टींची उणीव कमतरता माझ्यामध्ये आहे त्या गोष्टी भरल्या जाव्यात.
So that in chapter 3 we might have peace and fellowship with God.
जेणेकरून तिसऱ्या अध्यायामधील देवाबरोबर आपल्याला शांती असावी.
Now when I describe the experience of the beggar in Psalm 113,
जेव्हा मी स्तोत्र 113 मधून त्या दरिद्र भिकाऱ्याचं उदाहरण सांगितलं,
we saw the process which was to remove all the defilement.
आपण ती पद्धत पाहिली की ही अशुद्धता त्या दरिद्री भिकाऱ्याच्या जीवनातून कशी काढली जावी.
And then provide everything that he lacked.
आणि मग जे त्याच्याकडे नाहीये ते त्याला आपण देणं आहे.
So he could stand in the royal court.
जेणेकरून तो राजवाड्यामध्ये उभा राहू शकेल.
There would be no point putting the dress of the prince upon an unwashed beggar.
न धुता दरिद्री भिकाऱ्याला राजकुमाराचे वस्त्र घालण्यामध्ये काही तथ्य नाहीये.
सो द प्रोसेस फॉर द बेगर मस्ट बी रिमूव्ह द डिफायलमेंट देन सप्लाय व्हॉट ही नीड्स.
म्हणून त्या दरिद्र्याच्या जीवनातील अगोदर अशुद्धता काढणं आणि मग ज्या गोष्टींची गरज आहे त्या शुद्ध गोष्टी देणं ती पद्धत आहे.
But that is not the order in which these offerings are presented in the book of Leviticus.
परंतु लेवीयच्या पुस्तकामध्ये ह्या क्रमाने ते आपल्या समोर मांडलेलं नाहीये.
It is not the way we would have written it.
आपण जर लिहिलं असतं तर अशा प्रकारे लिहिलं नसतं.
So I want to show you why they're in the order that they are.
म्हणून ज्या क्रमाने ते आपल्यामध्ये आपल्यासमोर लेवीच्या पुस्तकात दिलेले आहेत तो क्रम का तसा दिला हे मी अगोदर सांगतो.
बिकॉज द टेकिंग ऑफ अ बेगर अँड पुटिंग हिम इन टू द रॉयल पॅलेस इज नॉट सिम्पली फॉर द गुड ऑफ द बेगर.
त्या दरिद्री भिकाऱ्याला तिथून उचलून राजवाड्यात आणून ठेवणं ह्यामुळे त्या भिकाऱ्याला काही फायदा होईल असं नव्हे.
इट इज अ ट्रिमेंडस एक्सपिरियन्स अँड ब्लेसिंग फॉर हिम.
निश्चित त्याच्या जीवनात हा मोठा अनुभव आशीर्वादाचा अनुभव असेल.
बट देअर इज समथिंग हायर दॅन हिज गुड.
परंतु त्याचं चांगुलपण ह्यापेक्षा अधिक काहीतरी त्यामध्ये आहे.
अँड दॅट इज द प्लेजर ऑफ गॉड इन फुलफिलिंग हिज पर्पस फॉर दॅट बेगर.
आणि जे अधिक काय आहे ते देवाचे हेतू आणि उद्देश त्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये पूर्ण करणं साध्यतेच नेणं असं आहे.
यू वुड हॅव नोटिस्ड दिस ब्रदर इयन इज गोइंग थ्रू इफिशियन्स चॅप्टर 1 दॅट अगेन अँड अगेन वी हॅव द एक्सप्रेशन to the praise of his glory, to the praise of the glory of his grace.
इफिसकरासच्या पत्राचा आता अभ्यास करत असताना तुम्ही लक्ष दिलं असेल तर छान, प्रत्येक वेळी तो वाक्प्रचार लिहिलेला आहे त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून, त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून.
The work of salvation and the work of redemption is not just about you and me.
तारणाचं आणि मुक्तीचं कार्य हे फक्त आपल्याबद्दल आहे एवढंच नाही.
In fact, in the work of redemption, the work that the Lord Jesus has done will not only see sinners saved.
त्या मुक्तीच्या कार्यामध्ये जे ख्रिस्त येशूने तयार केलं त्यामध्ये फक्त पाप्यांचं तारण होणं एवढंच नाहीये.
It will also see the nation of Israel restored.
त्यामध्ये आपण इस्रायल राष्ट्राचं पुन्हा स्थिर केलं जाणं पाहतो.
It will see the nations of the world blessed.
आणि जगातील राष्ट्रांपर्यंत आशीर्वाद पोहोचणं पाहतो.
It will see the curse removed.
आणि श्राप काढून टाकलेला पाहतो.
It will see creation restored.
आणि निर्मिती पुनर्स्थापित केलेली पाहतो.
All this is in the work of redemption.
हे सर्व कार्य त्या मुक्तीच्या कार्यामध्ये आहे.
We have a part in that by the grace of God.
त्या मुक्तीच्या कार्यामध्ये देवाच्या दये कृपेमुळे आपल्याला छोटा भाग आहे.
But it isn't all about us.
परंतु ते सगळं मुक्ती म्हणजे सगळं आपणच आणि आपल्याबद्दल एवढंच नव्हे.
So we have looked at the process that was necessary for the beggar.
म्हणून त्या भिकाऱ्याच्या संदर्भात कोणती पद्धत अवलंबायला पाहिजे ते आपण पाहिली.
But the order of the offerings suggests the purpose of God and how he brings that purpose to fruition.
हा जो क्रम अर्पणांचा लेवीच्या पुस्तकात दिलेला आहे त्यातून देवाचे उद्देश काय आणि ते उद्देश तो कशा प्रकारे आपल्या जीवनात अंमलात आणतो त्या क्रमामुळे आपल्याला कळतं.
The offerings begin with the man accepted before God.
त्या अर्पणांची सुरुवात मनुष्याला देवासमोर स्वीकारलं जाणं ह्याच्याद्वारे केली आहे.
Then they describe how God brought that all to happen.
आणि मग सांगितलं आहे हे सर्व कशा प्रकारे घडत गेलं.
We learn something else.
आपण काही आणखी महत्वाचं शिकतो.
That everything God does in his purpose,
जे काही देव त्याच्या उद्देशामध्ये करतो,
he does first for his own glory.
प्रथमतः तो स्वतःच्या गौरवासाठी करतो.
That would be a completely wrong motive for you and for me.
आणि त्या ज्याद्वारे तुम्हाला मला काहीतरी साध्य होईल असं नव्हे.
But it's not wrong for God because he's supreme.
देवाच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं नाही का तो महान देव आहे.
He does things for his own glory.
तो सर्व काही स्वतःच्या वैभवाच्या गौरवासाठी करतो.
And glory is the outshining of the character of the one who is glorious.
आणि जो ह्या गौरवाने मुगुटमंटित आहे त्याच्या गौरवाचं तेज फाकत फाकत सगळीकडे पसरत जातं.
So when God does something for his own glory, he's doing it for the fuller revelation of what he is in himself.
म्हणून जेव्हा कधी देव आपल्या स्वतःच्या गौरवासाठी काही करतो तर त्याच्या गौरवाच्या तेजाचं पसरण्याच्या द्वारे त्याचं मोठं प्रगटीकरण तो कोण आणि कसा आहे ते आपल्याला होतं.
And in wonderful love, God has chosen us and saved us and will glorify us.
आणि त्या अद्भुत प्रीतीच्या द्वारे त्याने तुम्हाला मला पाचारण केलं, आपलं तारण केलं.
But much as he loves us,
जितकं तो आपल्यावर प्रेम करतो,
he loves the son more,
तितकं तो आपल्या पुत्रावर अधिक प्रेम करतो.
Much as he will glorify us,
जितकं तो तुमचं माझं गौरवीकरण करणार आहे,
He's going to glorify Christ more.
ख्रिस्ताला तो आपल्यापेक्षा अधिक गौरवीकरण करणार आहे.
Because Christ is everything to God.
कारण देवाकरिता ख्रिस्त सर्व काही आहे.
So when God does a work, he does it first for his own glory and for the glory of his beloved son.
म्हणून जेव्हा कधी देव काही करतो ते प्रथमतः स्वतःच्या गौरवासाठी आणि आपल्या पुत्राच्या गौरवासाठी करतो.
And then for the blessing of us.
आणि मग त्यामुळे आपल्याला जे आशीर्वाद प्राप्त होतात ते.
Look at it this way.
आता ह्याकडे असं बघा.
I would think we were all quite familiar with the account of Genesis 3. Brother John referred to it earlier.
बंधू जॉन यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल उत्पत्ती 3 आपल्या सगळ्यांना फार परिचित आहे.
Genesis 3 is where the devil came to the woman and describes how sin entered into the world through Adam.
उत्पत्ती 3 मध्ये सैतान कसा स्त्रीजवळ आला आणि त्या फसवण्याच्याद्वारे ह्या जगामध्ये पाप कसे शिरले.
And usually when that passage is being taught and we speak about the fall of man,
जेव्हा कधी आपण त्या अध्यायाचा अभ्यास करीतो आणि मनुष्याचं पतन पाहतो,
we put great emphasis on the tragedy of Adam forfeiting and losing everything that God had given to him.
जे काही देवाने आदमाला देऊट केलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी तो कसा गमावून बसला ते आपण वाहतो.
We speak about the tragedy of all that happened to creation as a curse came upon the whole thing that God had made.
इतकं सुंदर जे देवाने सगळं केलं आणि त्याच्या ह्या चुकीमुळे सगळं श्रापाच्या अधीन कसं गेलं तेही पाहतो.
But we don't often hear men speak about what God lost when sin came into the world.
ह्या जगात जेव्हा त्यामुळे पाप आलं आपण कधी माणसांना हे बोलताना ऐकत नाही की त्याचं देवाला काय नुकसान झालं.
In engineering the fall of man, the devil robbed God of a huge amount.
जेव्हा माणसाचं पतन करण्यासाठी सैतानाने सगळं कार्य केलं माहितीये का सैतानाने देवाला किती अधिक संख्येने लुटलेलं आहे.
God made man to honor him and glorify him.
देवाने मनुष्याला त्याचं गौरव करावं आदर करावा म्हणून निर्माण केलं होतं.
God made man to be fruitful and to bring pleasure to God.
त्याने फलद्रूप व्हावं आणि देवासमोर आपली फळं आणावी म्हणून देवाने त्याला निर्माण केलं.
And God was robbed of all of that.
आणि हे सगळे देवाचे हेतू उद्देश सैतानाने चोरून टाकले होते.
So now in the finished work of the Lord Jesus, his beloved son.
म्हणून आता त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यामधील पूर्ण केलेल्या कामाच्या द्वारे
द ग्रेट वर्क ऑफ रिडेम्पशन इज गोइंग टू बी डन
मुक्तीचं कार्य केलं जाणार आहे.
अँड द फर्स्ट थिंग दॅट द लॉर्ड जीसस विल डू एज द परफेक्ट मॅन हियर अपॉन द अर्थ
आणि प्रभू येशू ख्रिस्त एक परिपूर्ण मनुष्य म्हणून ह्या जगामध्ये जे महत्वाचं एक काम करणार.
द फर्स्ट थिंग ही विल डू इज ही विल रिस्टोर टू गॉड व्हॉट गॉड लॉस्ट इन द फॉल.
की जे काही देव त्या पतनामध्ये गमावून बसला होता ते ख्रिस्त त्याच्या वधस्तंभावरील कृतीच्याद्वारे सगळ्या गोष्टी पुनर्स्थापित करणार.
And then he will bring blessings to men.
आणि मग त्याच्याद्वारे मनुष्यांना आशीर्वाद मिळणार.
A man came to the Lord Jesus one day and he said, which is the greatest commandment?
एक मनुष्य एकदा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आला आणि त्याने प्रश्न केला सर्वात मोठी आज्ञा कोणती.
The Lord Jesus said, thou shalt love the Lord thy God with all thy heart, with all thy soul, with all thy mind.
प्रभू येशू ख्रिस्त त्यास म्हटला तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण जीवाने शक्तीने आणि आपल्या मनाने प्रीती कर.
That's the greatest commandment, to honor and to love God, to give him something.
देवावर प्रीती करून देवाला सर्व देणं ही सर्वात पहिली मोठी आज्ञा आहे.
And he said the second is like unto it.
आणि म्हटलं दुसरी त्याप्रमाणेच एक आहे.
Thou shalt love thy neighbor as thyself.
आपल्या शेजाऱ्यावर आपल्या स्वतःसारखी प्रीती कर.
Oh, the pleasure God found in the Lord Jesus when he was here.
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जेव्हा तो इथे होता पाहायला मिळतात.
We love to think about what he did for the people he met.
ज्या लोकांशी त्याचा संपर्क आला त्यांच्याशी त्याने काय केलं हे आपण पाहायला आपल्याला आनंद वाटतो.
We love to think of the blessing he brought to man.
मनुष्याला त्याच्या त्या कृती चमत्कारांच्या द्वारे काय आशीर्वाद मिळाले आपण विचार करतो.
But as the Lord Jesus prepared for those final moments before Calvary.
परंतु काल्वरीच्या त्या शेवटच्या क्षणाबद्दल तयारी करता प्रभू येशू ख्रिस्त पुढे जात होता.
He lifted his eyes toward heaven.
तेव्हा स्वर्गाकडे त्याने आपली दृष्टी वर केली.
He said, Father, I have glorified thee here in the earth.
तेव्हा तो आपल्या पित्याला म्हटला हे बापा मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.
I have finished the work thou gavest me to do.
तू मला नेमून दिलेलं काम मी पूर्ण केलं आहे.
In the mind of the Lord Jesus, his work down here was first and foremost for God.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये तसं बोलताना सर्वात पहिलं कार्य त्याने ते हरवलेल्या गोष्टी पुनर्स्थापित केल्या, देवाकडे पुन्हा त्या गोष्टी आणून दिल्या.
फॉर ओनली वेन गॉड हॅड हॅड रिस्टोर्ड टू हिम एव्हरीथिंग ही हॅड लॉस्ट थ्रू द फॉल ऑफ मॅन.
म्हणून मनुष्याच्या पतनामध्ये ज्या गोष्टी सगळ्या गमावल्या गेल्या त्या वधस्तंभावरील त्याच्या कृतीच्या द्वारे त्याने पुनर्स्थापित करून पित्याला समर्पित केल्या.
Only then could man be blessed as God intended.
फक्त त्याच्यानंतरच माणसांना त्यांच्या जीवनात आशीर्वाद मिळू शकतो.
The Bible has a word for this.
आणि ह्याकरिता पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे.
The word is propitiation.
आणि त्या शब्दाला म्हटलेलं आहे भरपाई.
And when we think of the propitiatory work of the Lord Jesus Christ, we're thinking of him restoring to God first all that God had lost so that he can now meet man in all his need.
त्या भरपाईच्या कृतीला जे काही देवाने गमवलं होतं मनुष्याच्या पतनामुळे ते पुन्हा सादर करणं, समर्पित करणं, आणून देणं त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो.
So when we come to the burnt offering of chapter 1,
पहिल्या अध्यायातील जेव्हा होमार्पणाकडे आपण वळतो,
इट इज अ लवली पिक्चर ऑफ द डेथ ऑफ द लॉर्ड जीसस.
तेथे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचं सुंदर चित्रीकरण केलेलं आढळतं.
नॉट प्राइमरली सो दॅट द सिनर कॅन बी ब्लेस्ड,
यासाठी मूळतः नव्हे की पाप्याला आशीर्वाद मिळेल म्हणून,
बट ऑल फॉर द प्लेजर अँड द सॅटिस्फॅक्शन ऑफ गॉड.
परंतु देवाच्या संतृप्तीसाठी त्या गोष्टी आहेत.
लेट मी पॉइंट आउट वन ऑर टू डिटेल्स.
मला एक दोन गोष्टी सांगू द्या.
First read from verse 1, brother, please, down to the end of verse 9.
Leviya, tacha pahila adhyay, 3 te 9 vachana, apan vachuya. Leviya, pahila adhyay, 3 te 9. Gura dhoratle homarpan arpavayache asliyas, tyane doshahin nar arpava, to tyane darshan mandapacha darapashi arpava, manje parmeshwara samor to manushya manya hoil. Yajna pashucha dokyavar tyane apla hath thevava, म्हणजे तो पशू त्याच्या प्रायश्चित्ता दाखल मान्य होईल. त्याने परमेश्वरासमोर त्या गोऱ्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पण दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर सभोवती टाकावे. मग त्या यज्ञ पशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावी. आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे, डोके व चरबी ही रचावी. त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. ते परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय.
थँक्यू. नाउ द थिंग्स आय वुड लाइक जस्ट टू पॉइंट आउट टू हेल्प अस अंडरस्टँड दिस पॅसेज.
हा भाग समजण्याकरिता काही गोष्टींवर आपण बोट ठेवूया.
We've read about the offering of a male from the herd.
आपण त्या अर्पणातील तो नर कसा असावा, दोषहीन असावा पाहिलं.
In verse 10 through to verse 13,
10 ते 13 वचनामध्ये
the offering can be from among the flock.
त्या शेरडा मेंढरातले पण होमार्पण असू शकते.
And from verse 14 to 17, the offering can be a bird.
आणि 14 ते 17 वचनामध्ये ते पक्षाचे पण होमार्पण असू शकते.
There are some lovely details and differences between the three.
हे जे तीन म्हटलेले आहेत अर्पण, तिसरं वचन गुराढोरातले, 10 वचन शेरडा मेंढरातले, 14 वचन पक्षाचे, यामध्ये फरक आहे.
And through careful reading you will see those differences and God willing learn something from them.
बारकाईने वाचलं तर त्यातील काही फरक आपण पाहतो आणि त्यातून महत्वाचे धडे शिकायला मिळतात.
Here in chapter 1 we've got the thought of the death of the Lord Jesus as it brought pleasure and satisfaction to God.
देवाच्या समोर त्यामुळे मिळालेलं संतृप्ती, समाधान, त्याचं चित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याच्या मध्ये पहिल्या अध्यायामधून आपल्या समोर प्रकट केलं आहे.
The very last words of the chapter, at least in English, are a sweet savor unto the Lord.
म्हणून त्या अध्यायाचं शेवटचं वाक्य असं म्हणतं, हे होमार्पण परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय.
सो नाउ दिस ऑफरिंग इज फॉर गॉड्स प्लेजर, इट इज अ स्वीट सेवर अनटू द लॉर्ड, ही टेक्स डिलाइट इन इट.
म्हणून हे जे अर्पण आहे ते परमेश्वरा प्रित्यर्थ आहे, त्यामध्ये त्याला संतोष आहे, ते सुवासिक हव्य परमेश्वराकरिता मूळतः आहे.
देअरफोर इट्स नॉट स्पीकिंग अबाउट द पुटिंग अवे ऑफ सिन.
म्हणून त्या अर्पणाच्या द्वारे पाप काढून टाकणं त्याबद्दल बोलत नाही.
Now I'll explain a detail to you which you wouldn't find out just from reading the English text, and I doubt you would find it from reading the Marathi text.
आणि अशा वेगळे दोन भाषांतर वाचून आपण त्यातील तो महत्वाचा मुद्दा समजून घेऊया.
But it will show you the accuracy of the Spirit of God in inspiring the scriptures.
इंग्रजीमध्ये असेल कदाचित मराठीत नसेल परंतु आपण अभ्यास करून पाहूया की त्यातून आपल्याला वचनातील अचूकता आढळते.
The sweet savor offerings which bring pleasure to God are three in number. Chapter 1, chapter 2, chapter 3, the burnt offering, the meal offering, the peace offering.
जे सुवासिक हव्य म्हणून सांगितलेले अर्पण आहेत पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये आहेत म्हणजे होमार्पण अन्नार्पण आणि शांतार्पण आहे.
The word that is used in the first three chapters for the burning of those sweet savor offerings.
आणि म्हणून त्याला सुवासिक हव्य म्हणून बोललेले आहेत.
In the Hebrew language, in which the Old Testament was written.
इब्री भाषेमध्ये जो जुना करार लिहिला गेला होता.
The word used for burning is the word that is used also for the burning of incense.
त्या ठिकाणी होम म्हणून शब्द वापरलेला आहे. होम म्हणजे जणू काही काही वेळा सुवासिक गोष्टी त्या वेदीवर धूर म्हणून निघत असत.
Now when you burn incense, you're not burning it to get rid of it.
जेव्हा काही सुवासिक बाब वस्तू तुम्ही जेव्हा एका विस्तवर जाळतात तेव्हा त्याचा जो वास बाहेर निघतो तो पटकन निघत नाही.
You're not burning it to destroy it.
तुम्ही त्याचा नाश व्हावा किंवा ते जळून राखवावं म्हणून ते विस्तवावर तुम्ही ठेवत नाही.
The purpose of the burning is so that the fragrance might be released.
ते होम करण्याचा उद्देश हा की त्याच्यातून तो वास हळूहळू बाहेर येत राहावा.
And so a slow burning is used.
आणि म्हणून हळूहळू त्याला ते जाळतात.
Just enough to bring the fragrance out.
फक्त उद्देश काय त्यातील सुवास बाहेर पडत राहावा.
And there is a word in the Hebrew language which is used in chapters 1, 2 and 3. It's for the burning of the sweet savor offerings.
आणि म्हणून त्याला इब्री भाषेमधील पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये वापरलेला आहे सुवासिक हव्य.
But when we get to chapters 4 and 5, the offerings for sin,
जेव्हा आपण चौथ्या आणि पाचव्या अध्यायामधील जे पापाकरिता अर्पण म्हणून पाहतो
the picture changes and the word changes.
तिथे चित्र बदललेलं आहे आणि शब्द पण बदललेले आहे.
All that filthiness and all that offensiveness that God sees in sin has got to be destroyed. It's got to be got rid of.
सर्व जे काही विरोधात्मक आहे सर्व जे काही दोषात्मक आहे त्या गोष्टी ज्या देव विरोधाच्या दृष्टिकोनातून पाहतो ते काढून टाकण्याची गरज आहे.
So a different word is used for the burning.
आणि त्याचा नाश होऊन ते राख होण्याची गरज आहे म्हणून तिथे होम हा शब्द दुसऱ्या बाबतीत वापरलेला आहे.
The word in chapters 4 and 5 means a fierce fire.
आणि त्या चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये जो शब्द वापरलेला आहे तिथे अग्नी हा शब्द वापरलेला आहे भयंकर अग्नी.
बिकॉज द ऑफरिंग दॅट हॅज बिकम द एम्बॉडीमेंट ऑफ सिन बिफोर गॉड.
कारण त्या अर्पणातून पाप हे जणू काही शरीर धारण केलेल्या स्थितीमध्ये आहे.
इट हॅज टू बी रिड्यूस्ड टू ऍशेस.
आणि ते शरीर धारण केलेलं पाप त्या भयंकर अग्नीवर विस्तवावर जळून खाक झालं पाहिजे.
So in chapter 1 here it's a slow fire. It's going to release the fragrance for God's pleasure.
पहिल्या अध्यायामध्ये ती जी आग आहे विस्तवरचं होम करण्यासाठी ती हळूवार अशी आहे का बरं त्यातून सुवास बाहेर पडत राहावा म्हणून.
It is an offering unto the Lord. It's for him.
तिला परमेश्वरा प्रत्यर्थ म्हटलेलं आहे ते त्याच्याकरिता आहे.
Now let me make a practical suggestion here particularly to the brethren.
विशेष करून बंधुजनांकरिता ह्या भागातून एक व्यावहारिक सत्य सांगू द्या.
Because the brethren have the responsibility of leading the assembled believers in prayer and thanksgiving and worship.
जेव्हा विश्वासणारे एकत्र येतात बंधुजनांवर ती जबाबदारी सोपवलेली आहे की त्यांनी प्रार्थनेमध्ये उपासनेमध्ये आराधनेमध्ये पुढाकार घ्यावा.
Seek as you read these scriptures, brethren, to find worship that blesses God not for what Christ has done for you, but for what Christ has done for the Father.
अशा शब्दांना तुम्ही मग त्या आराधनेमध्ये बघायला हवं आहे की ज्याद्वारे ख्रिस्ताने आमच्यासाठी माझ्यासाठी काय केलं ते नव्हे ख्रिस्ताने पित्यासाठी काय केलं ते आपले शब्द असावेत.
Of course we worship God for what he has done for us.
निश्चित आपण देवाची आराधना त्यासाठी पण करतो की देवाने ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी काय केलं.
We've all been like the man of John chapter 9 who says this one thing I know. Whereas I was blind, now I see.
त्या योहान 9 मध्ये सांगितलेल्या अंध व्यक्तीबद्दल आपण असू शकतो काय मला एक गोष्ट ठाऊक आहे मी आंधळा होतो परंतु आता मला दृष्टी प्राप्त झाली आहे.
And we're understandably occupied with what we have received and the blessings that are ours.
म्हणून जे आपल्याला मिळालं, जे आशीर्वाद आपले म्हणून झाले, ती एक बाब आहे आणि तो विषय आहे.
But now in teaching such as we're having today, we're learning something new.
परंतु आता जो आपण अभ्यास करीत आहोत, त्यातून काहीतरी नवीन, महत्त्वाचं आणि विशेष शिकत आहोत.
That a higher form of worship, a richer form of worship, is to bless God for all that Christ means to him, not just what Christ has done for me.
एक उच्च प्रतीची आराधना, एक ऐश्वर्याने भरलेली अशी आराधना जर आपल्याला करायची आहे, तर ती ही नसावी ख्रिस्ताने माझ्यासाठी आमच्यासाठी काय केलं, नाही, ख्रिस्ताने पित्यासाठी पित्यासमोर काय केलं ते असावं.
And that brings a sweet savor of our worship to God.
आणि त्याच्याद्वारे देवासमोर परमेश्वरा प्रित्यर्थ आपल्या आराधनेतून सुवासिक हव्य घेतले जाते.
Now, there is something I need to point out concerning this.
आणि ह्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचं मी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे.
It is an offering unto the Lord, says verse 2.
दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
But it does say in verse number 4 that it shall be accepted for him to make atonement for him.
तरी चौथ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्यामुळे तो प्रायश्चित्ता दाखल त्याच्या वतीने मान्य केला जाईल.
And when you read that, to make atonement for him, you might say, brother, this is to do with taking away the sin of the offerer.
मग कदाचित चौथ्या वचनातील त्याच्या प्रायश्चित्ता दाखल मान्य होईल असं म्हणताच तुम्ही पटकन म्हणाल, ब्रदर, याचा अर्थ असा नाही का की माझं पाप आणि दोष त्या प्रायश्चित्तामधून काढलं जात आहे, तो विचार तिथे आहे का?
No, it's not saying that at all.
नाही, तो विचार तिथे नाही.
You say, but surely this is taking his sins away.
परंतु तिथे तर म्हटलेलं आहे त्यातून पाप प्रायश्चित्ताच्या द्वारे काढलं जाणार आहे.
No, that's not what the word atonement means.
त्या प्रायश्चित्ताचा अर्थ तो होत नाही.
An atonement is a covering.
प्रायश्चित्त म्हणजे झाकले जाणे.
You would read of it, for example, in Genesis chapter 6, when Noah was told to build an ark, to pitch it within and without with pitch.
तुम्ही जर वाचाल उत्पत्ती 6 मध्ये जेव्हा नोहाला सांगण्यात आलं की तू एक तारू तयार कर, तर त्या तारूला म्हटलेलं आहे आतून बाहेरून डांबर लाव.
The pitch would provide a total covering for the ark.
त्या डांबराच्या द्वारे त्या संपूर्ण तारूला एक आवरण प्राप्त होईल, आच्छादन प्राप्त होईल.
Now the thought here and the emphasis here is that this burnt offering sacrifice is going to provide an atonement for the man, not an atonement for his sins.
आता जेव्हा इथे म्हटलं आहे प्रायश्चित्त ह्याच्याद्वारे मनुष्याच्या पापांकरिता आवरण नव्हे, मनुष्याकरिता आवरण म्हणून म्हटलेलं आहे.
Atonement means covering.
प्रायश्चित्त म्हणजे आवरण.
So you say, what is being covered?
मग तुम्ही म्हणाल काय आवरलं गेलं किंवा काय पांघरलं गेलं.
In chapters 4 and 5, sins will be covered.
चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये पाप झाकलं गेलं.
But in this chapter, the man is being covered.
परंतु ह्या अध्यायामध्ये मनुष्य झाकला गेला.
Let me give you a scripture that will illustrate this.
हे समजण्याकरता एक वचन मला सांगू द्या.
Isaiah chapter 61.
यशया 61 वा अध्याय. यशया 61. यशया 61
verse number 10.
दहावे वचन.
I will greatly rejoice in the Lord. My soul shall be joyful in my God. For he hath clothed me with the garments of salvation. He hath covered me with the robe of righteousness, as a bridegroom decketh himself with ornaments, and as a bride adorneth herself with her jewels.
मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. यशया 61:10. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्लासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणवस्त्रे नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे.
सो जस्ट एज द गार्मेंट्स ऑफ सॉल्वेशन इन आयसाया 61, गार्मेंट्स आर अ कव्हरिंग.
ज्याप्रमाणे तारणाची वस्त्रे, वस्त्र कशाकरीत आहे, आच्छादण्याकरीत आहे, आवरणाकरीत आहेत.
Man was clothed in glory until he sinned.
पाप करण्याच्या अगोदर मनुष्यतः महिमेने आच्छादलेला होता.
Then when Adam and Eve sinned, immediately they knew they were naked.
ज्या क्षणी आदम हवेने पाप केलं त्यांना कळून चुकलं की ते नग्न आहेत.
God provided skins for a covering.
आणि मग देवाने कातडीचे आवरण आच्छादन त्यांच्याकरिता दिले.
There's the principle of atonement, even though the word isn't used.
जरी तिथे तो शब्द वापरला नाहीये तरी तिथे प्रायश्चित्ताचा नियम आपल्याला आढळतो.
So garments are a covering.
म्हणून वस्त्र आच्छादनाकरिता आहेत.
Without them there would be shame.
जर ते नसले तर तिथे लाज दिसणार आहे.
So now we have garments of salvation and a robe of righteousness.
म्हणून आता आपल्याकडे काय तारणाची वस्त्रे आणि धार्मिकतेचा झगा.
This burnt offering would provide an atonement for the offerer. It would give him a covering.
या होमार्पणाच्या द्वारे त्या होमार्पण आणणाऱ्याकरिता आच्छादन वस्त्र आच्छादले जाईल.
Now atonement for sins is something different.
आता पापाकरिताचे आच्छादन आहे ते वेगळं.
The Hebrew epistle tells us it was not possible for the blood of bulls and of goats to take away sins.
इब्री लोकास लिहिलेल्या पत्रातून आपल्याला हे कळून चुकतं की गाय वासरू आणि गुरेढोरे यांच्या रक्ताने हे कधी होऊ शकणार नाही.
There was no provision in the Old Testament to permanently remove the guilt of a man's sins.
जुन्या करारामध्ये अशी एकही तरतूद नव्हती की मनुष्याच्या पापांचं जो दोष आहे त्यांच्यामधून नेहमीकरता काढून टाकला जाईल.
But if a man is exposed in all his sins, then surely God must judge him.
परंतु जर मनुष्याचे पाप त्याच्यासमोर उघडे करण्यात आले तर निश्चित देवाने त्या पापाचा न्याय केला पाहिजे.
That would be true.
आणि ते सत्य आहे.
So God in mercy in the Old Testament provided a means whereby those sins could be covered so that his holy gaze was upon the covering and not upon the sins.
म्हणून जुन्या करारामध्ये देवाच्या दयेने त्याने त्यांच्याकरिता असं काही आच्छादन या अर्पणांच्या द्वारे दिलं की देवाचा पवित्र दृष्टिकोन त्या आच्छादनाकडे पाहून त्या पापाचा क्रोध त्यांच्यावर पडू शकणार नाही.
सो अ मॅन सिंड.
म्हणून मनुष्याने पाप केलं.
ही ऑफर्ड अ सॅक्रिफाइस टू गॉड.
त्याने देवाला अर्पण अर्पिलं.
कुडंट टेक अवे द सिन्स.
त्याचं पाप त्यातून धुतलं गेलं नाही.
बट इट कुड कव्हर देम.
परंतु ते झाकलं गेलं.
ही सिंड अगेन.
त्याने पुन्हा पाप केलं.
ही ऑफर्ड अगेन.
पुन्हा अर्पण केलं.
इट वॉज कव्हर्ड अगेन.
पुन्हा झाकलं गेलं.
थाउजंड्स ऑफ सिन्स.
हजारो पाप.
थाउजंड्स ऑफ सॅक्रिफाइस.
हजारो अर्पण.
थाउजंड्स ऑफ कव्हरिंग.
हजारो आच्छादन.
अ ग्रेट माउंटेन of sin upon sin upon sin upon sin all through the Old Testament.
सर्व जुन्या करारामध्ये पाप 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 डोंगरासारखे पाप होत गेले.
Until we come to Romans chapter 3.
जोपर्यंत आपण रोम करास पत्र तिसऱ्या अध्यायाकडे येत नाही.
And Paul reveals this wonderful truth.
जिथे पौल हे सत्य प्रकट करतो.
That through the sacrifice of Christ.
की ख्रिस्त येशूच्या एका अर्पणाच्या द्वारे.
The remission of sins that are past was possible.
मनुष्यांचे पाप धुतले जाऊ शकतात आणि ते शक्य आहे.
And that great mountain of sins that could never be forgiven fully in the Old Testament.
आणि हा जो पापाचा डोंगर जुन्या करारामध्ये कधी क्षमा केला जाऊ शकत नव्हता.
That great mountain was taken away and eternally disposed of in the precious blood of Christ at Calvary.
आता तो पापाचा डोंगर काढून टाकण्यात आलेला आहे ख्रिस्त येशूच्या कालवरीच्या वधस्तंभावरील अनमोल रक्ताच्या द्वारे तो दूर करण्यात आलेला आहे.
Now atonement is an Old Testament truth.
Prayaschitta he junya kararatil satya ahe.
You never read of atonement in the New Testament.
Prayaschitta cha ullekh navin kararat tumhi vachnar nahi.
Now if you read the King James Bible, the English King James Bible, Romans 5 and 11 has the word atonement in it.
Jar tumhi King James version vachla, Rom 5:11 madhe atonement prayaschitta ha shabd vaparla ahe.
It is a mistranslation which the margin puts right. The word should be reconciliation.
To shabd tya thikani yogya karun durust karun lila ahe. To shabd reconciliation mhanje samet asayla hava ahe.
How is it in Marathi, brother? Do you know?
I'll have to check. Rom karas patra tyacha 5va adhyay ani tyatil 11ve vachan mi vachto tyakade 2 minute krupa karun laksha dya. Rom 5 ani 11 itkech keval nahi tar tyachya dware समेट ही देणगी. दॅट्स अ राईट वर्ड.
करेक्ट वर्ड. व्हेरी गुड. ओके. सो नाउ दिस इज द फायनल पॉइंट एंड वी आर गोइंग टू
फिनिश. आता इथे समेट हा शब्द वापरला. आणखी एक मुद्दा सांगतो आणि मग मी बंद करतो.
गॉड विलिंग वी विल कम बॅक टू दिस टुमॉरो.
उद्या पुन्हा आपण ह्या विषयाकडे पुन्हा वळू.
अटोनमेंट इज अन ओल्ड टेस्टमेंट सॅक्रिफाइस. इट्स ऑल अबाउट कव्हरिंग. अन ओल्ड टेस्टमेंट टर्म. इट्स ऑल अबाउट कव्हरिंग.
प्रायश्चित्त हा शब्द जुन्या करारातला आहे. तो कशाकरिता आच्छादनाकरिता आहे.
Now it's important, dear saints, you understand this.
Priya santanno, tumhi krupa karun laksha dya ani he samjun gya.
Nowhere does the Bible say that your sins are atoned for.
कधीही कोणत्याही ठिकाणी तुमची पाप प्रायश्चित्त केली गेली असा उल्लेख केला नाही.
The sins of a New Testament believer have not been atoned for. They have not been covered up.
नवीन करारातील संताची पापे प्रायश्चित्त केली गेली नाहीत, ते कधीही झाकली गेली नाही, आच्छादली नाहीत.
Your sins and mine have been fully punished, and Christ has borne the punishment.
तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा करण्यात आलेली आहे आणि ती शिक्षा ख्रिस्त येशूने सहन केलेली आहे.
And God is not unjust. He will not punish Christ and then punish me for the same sins.
देव हा अन्यायी देव नाहीये. ज्या पापांची शिक्षा त्याने ख्रिस्ताला केलेली आहे, पुन्हा त्या पापांकरिता तो तुम्हाला किंवा मला शिक्षा करणार नाही.
Psalm 69 and verse 5 shows me that the Lord Jesus took my guilt and my sins and he confessed them as though they were his own.
स्तोत्र 69 आणि 5 हे वचन जणू काही आपल्याला असं सांगेल, ख्रिस्त येशूने जे काही वधस्तंभावर सहन केलं ते जणू काही माझ्या वतीने, जसं तो माझ्या ठिकाणी माझ्यासाठी माझ्या ऐवजी सहन करत आहे त्याप्रमाणे केलं आहे.
Peter says he died the just for the unjust that he might bring us to God.
पेत्र म्हणतो तो नीतिमान आम्हा अनितिमानांकरिता मरण पावला.
And he confessed my sins as though they were his, and God punished him as fully as God was going to punish me.
जणू काही माझी पाप स्वतःची पापच म्हणून त्याने त्यांची याचना केली, क्षमा मागितली आणि त्या गोष्टींकरता त्याने सर्व कार्य पूर्ण केलं.
Now the reason why God couldn't punish the sins of an offerer in the Old Testament, the reason why he couldn't punish a sacrifice for them.
त्यांनी जुन्या करारामध्ये आणलेल्या अर्पणाच्या द्वारे कारण काय की देवाने त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा केली नाही, ते अर्पण आणल्यामुळे का शिक्षा केली नाही.
Not one of those sacrifices out of the millions that were offered.
त्यापैकी इतके जरी त्यांची अर्पण होते, इतके अर्पण जरी केले असतील, एकही त्यापैकी असं अर्पण नाहीये.
Not one of those sacrifices understood why it was at the altar.
हे अर्पण का बरं त्या वेदीवर होतं हे कोणी कधी समजून घेतलं नाही.
A man brought a bullock, he brought a goat, he brought a bird, he slew it.
एकाने गुरेडोरे आणले असतील, शेरडे मेंढरे आणले असतील, पक्षी आणले असतील आणि तिथे त्याचं अर्पण केलं असेल.
The sacrifice had no idea why it was there.
ते त्या ठिकाणी त्या अर्पण करणाऱ्याने का आणलं हे त्याला काहीच ठाऊक नाही.
It could not confess the sins of the offerer as though they were its own.
अर्पण करणाऱ्याचे पाप त्या अर्पणाच्या आणलेल्या अर्पणाच्या द्वारे कबूल केले गेले, क्षमा मागितले गेले असं कधी होत
नव्हतं.
परंतु तेच प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या वधस्तंभावर केलेलं आहे.
Men gave him a cross as a symbol of shame.
लोकांनी लज्जेचं चिन्ह म्हणून त्याला वधस्तंभ दिला.
But to the Lord Jesus it was an altar.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकरिता तो लज्जेचा वधस्तंभ तर वेदी होता.
Hebrews 9:14.
इब्री 9:14.
Who through the eternal spirit offered himself without spot to God.
ज्याने आपल्या स्वतःला निष्कलंक असे देवासमोर अर्पण केले.
He offered himself. He was an intelligent sacrifice. He knew why he was at the altar.
त्याने आपल्या स्वतःला अर्पण केले, त्याला माहित होतं ह्या सगळ्या गोष्टी का होत आहे आणि तो का करत आहे ह्याची जाणीव असताना त्याने केलेलं ते अर्पण आहे.
And in wonderful love he took our sins and our guilt and he confessed them as his own and God punished him instead of punishing you and me.
अद्भुत अशी त्याची प्रीती की जणू काही तुमची माझे पाप ही त्याची स्वतःची पाप म्हणून त्याने कबूल काय करावी, त्याचं त्याने शिक्षा काय सहन करावी आणि त्या सगळ्या गोष्टी तसं केल्यामुळे देवाने क्षमा कर क्षमेचा मार्ग मोकळा केलाय.
We sing a hymn in English that says this.
इंग्रजीमध्ये आम्ही जे गीत गातो त्याचे शब्द असे आहेत.
Payment God will not twice demand.
पुन्हा ते किंमत परमेश्वर दोनदा दुसऱ्यांदा मागणार नाही.
First at my bleeding Savior's hand.
एकदा तर त्याने माझ्या रक्त बंबाळ झालेल्या तारणाऱ्याच्या हातामध्ये.
And then again at mine.
आणि नंतर पुन्हा माझ्या हातामध्ये.
We are eternally delivered from the punishment of God.
त्या देवाच्या शिक्षेपासून सार्वकालीनरित्या आपली सुटका झालेली आहे.
Our sins haven't been atoned for, they've been punished.
आपल्या पापांचं प्रायश्चित्त केलं गेलं नाही, आपल्या पापांची शिक्षा केली गेली.
There is another Old Testament word that never appears in the New.
आणखी एक जुन्या करारातील शब्द आहे जो पुन्हा नवीन करारात कधी आढळत नाही.
That's the word pardon.
आणि तो आहे क्षमा.
Oh, you will find it often in the Old Testament.
जुन्या करारात तुम्हाला तो क्षमा वारंवार वाचायला मिळेल.
But not once in the new.
परंतु नवीन करारात नाही.
Why?
का?
Because we're not pardoned sinners either.
कारण आपण क्षमा केलेले पापी नाहीये.
God hasn't pardoned me.
देवाने मला क्षमा केली नाहीये.
See, a man who receives a pardon,
ज्या माणसाला क्षमा मिळते तो,
is a man who escapes the sentence and the punishment for what he has done.
तो क्षमा मिळालेला व्यक्ती असा आपण गणतो की जी चूक त्याने केली त्याची शिक्षा जी त्याला मिळायला पाहिजे होते त्यापासून त्याची सुटका झाली आहे.
But he's still guilty. He still did the deed.
सुटका जरी झाली असली तरी त्याने ते कृत्य केलं आहे म्हणून तो दोषी आहे.
He's not going to suffer its penalty now.
आता त्याची शिक्षा त्याला होणार नाही.
But he's still guilty.
परंतु तो दोषाने भरलेला आहे.
That's why the New Testament never speaks about the pardoned sinner.
म्हणूनच नवीन करारामध्ये क्षमा झालेला पापी हा शब्द प्रयोग आहे.
Not only is there no penalty for us.
आता पापाची पुन्हा आपल्याला शिक्षा नाहीये.
But there is no guilt attached to us at all.
परंतु तो दोष त्याच्याबरोबर अजूनही जोडलेला आहे.
What a wonderful work God has done for the sinner in Christ.
किती अद्भुत कार्य देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाप्याकरिता केलेला आहे.
This is the only way we could ever stand before God with holy boldness.
हा केवळ एकच मार्ग उपलब्ध होता ज्याच्याद्वारे एका पवित्र धैर्यानुसार आपण देवासमोर उभे राहू शकत.
Not only no penalty.
फक्त शिक्षा नाही एवढंच नव्हे.
But no guilt.
परंतु दोष पण नाहीये.
Because God looks upon me as he looks upon Christ.
कारण देव आता माझ्याकडे जसं आपल्या ख्रिस्ताकडे पुत्राकडे पाहतो तसं माझ्याकडे पाहतो.
I'm accepted in the beloved.
त्या प्रियकरामध्ये मला स्वीकारलं गेलं आहे.
His work of satisfying all the claims of God has given me a robe of righteousness, garments of salvation.
त्याच्या सर्व कृतीला देवासमोर मान्य कबूल केलं गेलं असल्या कारणाने मला तारणाची वस्त्रे आणि नीतिमत्वाचा झगा मिळालेला आहे.
The Bible in the New Testament doesn't speak of atonement, it doesn't speak of pardon.
नवीन करारामध्ये प्रायश्चित्त आणि क्षमा हा शब्द आलेला नाही.
What it does speak of,
पण ते कशाबद्दल बोलते?
Is justification.
तर आपल्या न्यायीकरणाबद्दल.
And justification means that I stand before God and there will never be the question of my sins to be answered again.
न्यायीकरण म्हणजे मी देवासमोर तर उभा राहीन परंतु माझ्या पापांचा हिशेब देण्याकरिता कधी नाही.
I stand before God in all the acceptability of what Christ is to him.
मी ह्या दृष्टिकोनातून देवासमोर उभा राहीन जे काही ख्रिस्ताने माझ्या वतीने केलं आहे आणि जे स्वीकारण्यात आलं आहे त्यामुळे मी उभा राहीन.
It's not just that he has given me a garment of salvation.
ह्यामुळे नव्हे की त्याने मला तारणाचं वस्त्र दिलं आहे म्हणून.
He is the garment of salvation.
परंतु तो स्वतः तारणाचं वस्त्र आहे म्हणून.
I am in Christ.
मी ख्रिस्त येशू मध्ये आहे.
When God looks on me, he sees Christ.
जेव्हा तो माझ्याकडे पाहतो तो ख्रिस्ताला पाहतो.
All the loveliness of Christ.
आणि ते ख्रिस्ताची सुंदरता पाहतो.
All the sinless perfection of Christ.
आणि ख्रिस्ताचं पापविरहित पवित्रता पाहतो.
All the wonderful devotion of Christ.
आणि ख्रिस्ताचं अद्भुत समर्पण तो पाहतो.
And we are accepted in the beloved.
आणि त्या प्रियकरामध्ये आपला स्वीकार करण्यात आला आहे.
It is a wonderful thing to be saved, isn't it?
अद्भुत आहे की नाही एका व्यक्तीचं तारण होणं म्हणजे.
It's not just about us not going to hell or going into the lake of fire. It's about God glorifying and honoring himself and our Lord Jesus in the magnificence of his grace toward us.
तारण होणं म्हणजे एवढंच नाही की माझं आता मी नरकात जाणार नाही नरकाच्या अग्नीमध्ये टाकला जाणार नाही पण त्यापेक्षा अधिक ख्रिस्त येशूला ज्याप्रमाणे पित्याने त्याप्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये मला पित्याने स्वीकारलेला आहे.
God willing, we'll learn one or two more lessons tomorrow.
प्रभू आणखी याबद्दल दोन धडे उद्या आपण शिकूया.
I'm amazed at how patiently you dear saints sit in the heat and you listen and you give us good attention and thank you very much for that.
तुमचं जरी उष्णता आहे दगदग आहे अडचण आहे तरी बसून देवाचं वचन ऐकणं पाहून मला खरोखर उत्तेजन मिळतं.
It is so delightful to see you all again and to see our dear brethren from Jalna and from other places even further away.
पुन्हा तुम्हा सर्वांना पाहण्यास आनंद वाटतो बंधुजन जे जालन्यावरून आणि ठिकठिकाणून आलेले आहेत.
God bless you.
प्रभू आपणास आशीर्वाद देव.
सलाम.
सलाम. आनंद से गीत गाओ खुशी से हर वक्त मोहब्बत से बख्शा हमारे लिए कितना बड़ा फजल बगैर कोई हिसाब रोज बरोज की जिंदगी में ए मेरी आत्मा है मेरे दिल तू कर अपने अनोखे मसीह की स्तुति छलकती है मेरे दिल से आसमानी प्रेम की नदी हालेलुया छलकती है मेरे दिल से आसमानी प्रेम की नदी प्रार्थना करूया.